मणि पणजी प्रादेशिक खबर विभागावरवी मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबर देता। लोकसभा वेचणुकेच्या तिसऱ्या टप्प्या खातीरचो प्रचार काल सोपलो। 10 राज्यांतल्या आणि दादरा नगर हवेली आणि दामाव आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांतल्या 93 मतदारसंघांनी या टप्प्यात फाल्यां मतदान जातले। या टप्प्यात गुजरातातल्या 25, कर्नाटकातल्या 14, महाराष्ट्रातल्या 11, उत्तर प्रदेशातल्या 10 मतदारसंघांनी मतदान जातले। त्याभायर मध्य प्रदेशातल्या 9, छत्तीसगडातल्या 7, बिहारातल्या 5, आसाम आणि अस्तर बंगालातल्या दरेकी 4 मतदारसंघांनी आणि गोयातल्या दादरा नगर हवेली आणि दामाव आणि दीवांतल्या दरेकी 2 मतदारसंघांनी मतदान जातले। मजगती लोकसभा वेचणुकेच्या हेर टप्प्या खातीरचो वेचणूक प्रचार नेटान सुरू आसा। देशभर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे फुडारी रॅली आणि रोड शो करतात। राज्यातल्या 2 मतदारसंघा खातीर फाल्यां मंगळारा 7 मायाक जावपा आशिल्ल्या मतदानाची तयारी पुराय जाल्या। एकेपो 80% परस चड मतदान जातले असो विश्वास राज्याचे मुखेल वेचणूक अधिकारी रमेश वर्मा हांणी उक्तायला। वेचणुकेचो जाहीर प्रचार काल सोपलो। मुखेल वेचणूक अधिकारी रमेश वर्मा हांणी काल सांजवेळार पत्रकार परिषदेंत ही माहिती दिली। या वेळार उत्तर गोंय जिल्होधिकारी स्नेहा गित्ते आणि दक्षिण गोंय जिल्होधिकारी आश्विन चंद्रू हजर आशिल्ले। पुराय राज्यात 1725 मतदान केंद्रां आसात। हातूंतली 229 मतदान केंद्रां आदर्श मतदान केंद्रां आसा। हे केपो कालोर वाडला, हाका लागून मतदान केंद्रांचेर उदक, लिंबू पाणी आणि शीत पेयांची व्यवस्था आसतली। वेचणूक आयोगाकडेन आचारसंहिता मोडपाविशीच्यो 31 कागाळी आयल्या अशी माहिती मुखेल वेचणूक अधिकारी रमेश वर्मा हांणी दिली। मतदाना उपरांत मतदान केंद्रांचेर रोपां लावपाचो उपक्रम जातलो। दरेकी मतदान केंद्रांचेर 5 झाडांची रोपां लायतले। मतदारांनी रोपां लावून उपक्रमाक सहकार्य करचे असे आवाहन मुखेल वेचणूक अधिकारी रमेश वर्मा केला। भाजप सरकारानूच एसटी समाजाक न्याय दिला। काँग्रेसीची सुद्धा डबल इंजिन सरकारां आशिल्ली, काँग्रेसीचे डबल इंजिन सरकार अपेशी थारले असो आरोप मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केलो। लोकसभा वेचणुकेचो जाहीर प्रचार काल सोपलो। मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी पत्रकार परिषद घेतली। या वेळार प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे, उत्तर गोंय उमेदवार श्रीपाद नायक हजर आशिल्ले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी गोंयांक उदरगतीन सेगीत प्राधान्य दिला असे मुखेलमंत्र्यांनी सांगले। महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या वावुरप्यांची बसका काल दनपरा दाबोळे मतदारसंघातल्या नवेवाडे वाठारांत झाली। पक्षाचे मुखेली दीपक ढवळीकार हांणी आपल्या उलोवपांत देशाची उदरगत योग्य तरेन जावपा खातीर पक्षाच्या वावुरप्यांनी भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही उमेदवारांक वेचून काढचे असो उलो मारला। आपणाल्या उलोवपांत तांणी काँग्रेस पक्षाकडे कसलेच धोरण नाशिल्ल्यान हो पक्ष सोपिल्ल्यांत जमा झाला असे म्हणा। भाजप आणि मोगो पक्ष एकटाय आयल्यान भारतीय जनता पक्षाचे दोन्ही उमेदवार जैतिवंत जातले असे मोगो पक्षाचे फुडारी दीपक ढवळीकार हांणी म्हणा। थळावे फुडारी प्रेमानंद नानोसकर हांचे या वेळार उलोवप झाले। जे उमेदवार मादे विशयाचेर झगडून हो मुद्दो संसदेन पावयतले त्याच उमेदवारांक गोंयकारांनी मत मारून वेचून हाडपाक जाय। मादे वाटोवपा खातीर ही निमाणी संद आसा। ही संद गेली जाल्यार गोंयांक खूबच गंभीर परिणाम भोगचे पडटले असे मादे बचा अभियानाची मुखेली निर्मला सावंत हांणी म्हळा। मादे वाटोवपाची ही आमकां निमाणी संद मेळ्या। मादे न्हय वाठारांत झाडांची कत्तल चल्ल्या, हो वाठार भुंयकाप संवेदनशील वाठार। जर मादे न्हय आटली जाल्यार थंय भुंयकाप जावन गोंयांचेर ताचेर वायट परिणाम जातले। जी घडणूक जोशीमठ उत्तराखंडांत घडली ताची पुनरावृत्ती गोंयांत जातली असो भंय सावंत हांणी उक्तायलो। 7 मायाक गोंयचे 2 खासदार वेचून हाडपा खातीर गोंयकार मतदान करतले। जे उमेदवार मादय बचावाचे काम करतले आणि मादय खातीर संसदेन आवाज काढतले त्याच उमेदवारांक मत दिवचे असं उलो तांणी मारला। आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो।